आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातील बंदरं विकसनशील जगात सर्वात कार्यक्षम असल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार. केंद्राच्या धर्तीवर राज्यातही राज्य उत्पादन अभियान सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. राज्य परिवहन महामंडळाला यंदाच्या दिवाळीत 301 कोटी रुपये विक्रमी उत्पन्न. आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा 20 षटकांचा पहिला सामना पावसामुळे रद्द. आता सविस्तर बातम्या. भारताचं सागरी क्षेत्र वेगानं आणि ऊर्जेनं प्रगती करत असून आज भारताची बंदरं विकसनशील जगात सर्वात कार्यक्षम म्हणून गणली जातात असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित भारत समुद्री सप्ताह 2025 या जागतिक सागरी परिषदेत ते काल बोलत होते. जागतिक सागरी मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. सागरी क्षेत्रातला विकास हा संधीची नवी दारं खुली करतो हे लक्षात घेणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी सुरक्षेबाबतच्या दूरदृष्टीची प्रशंसा करताना पंतप्रधान म्हणाले,
धरती छत्रपती शिवाजी महाराज की भूमी है. छत्रपती शिवाजी महाराज ने न केवल समुद्री सुरक्षा की नींव रखी बल्कि अरब सागर के ट्रेड रूट पर भारतीय सामर्थ्य का परचम भी फहराया था. उनके विजन ने हमें दिखाया है कि समुद्र केवल सीमाएं नहीं अवसरों के द्वार भी होते हैं. आज भारत उसी सोच के साथ आगे बढ़ रहा है. यहां महाराष्ट्र के वाढवण में ही 76,000 करोड़ रुपये की लागत से नया पोर्ट बनाया जा रहा है. हम अपने मेजर पोर्ट की कैपेसिटी को 4 गुना बढ़ाने के लिए काम कर रहे हैं और इन सभी लक्ष्यों की प्राप्ति में आप सभी हमारे अहम पार्टनर है. हम आपके आइडियाज इनोवेशन्स और इन्वेस्टमेंट का स्वागत करते हैं.
भारतीय बंदरं अनेक बाबींमध्ये विकसित जगातील बंदरांपेक्षाही चांगली कामगिरी करत आहेत. सरकारनं ब्रिटिशकालीन शिपिंग कायद्यात सुधारणा केली असून त्यांची जागा आता 21व्या शतकासाठी उपयुक्त असलेल्या आधुनिक भविष्यकालीन कायद्यांनी घेतली आहे असं सांगून या क्षेत्रात भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. ही परिषद या क्षेत्रातील बदलांच्या संवादासाठी महत्वाचा उपयुक्त मंच ठरल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. केंद्र सरकार राष्ट्रीय उत्पादन अभियान अर्थात नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशन सुरू करत असताना महाराष्ट्र शासनही राज्य उत्पादन अभियान सुरू करेल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसंच राज्यात जागतिक दर्जाची ग्लोबल फ्रंटियर टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट स्थापन करण्यात येईल असंही त्यांनी घोषित केलं. औद्योगिक उत्पादन क्षेत्रात भारताला जगात आघाडीवर नेण्याच्या दृष्टीनं नीती आयोगानं तयार केलेल्या दिशादर्शक आराखडा अर्थात रोडमॅपचं प्रकाशन काल पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. औद्योगिक उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राला मोठी संधी असून देश याबाबतीत जगाचं नेतृत्व करेल तेव्हा महाराष्ट्र देशात आघाडीवर असेल असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले,
लोगों ने ये प्रयास किया क्योंकि हम लोग जानते हैं कि अब महाराष्ट्र ये देश का डेटा सेंटर कैपिटल भी हुआ है. सबसे ज्यादा डेटा सेंटर की कैपेसिटी ये महाराष्ट्र में तैयार हुई है. हम लोग पुणे और मुंबई के बीच क्वांटम कॉरिडोर तैयार करना चाहते हैं. इसके लिए भी हम लोगों ने पहल की है और मैं ऐसा मानता हूं कि यही इकोसिस्टम है जो निश्चित रूप से इस ग्लोबल इंस्टीट्यूट को होस्ट कर सकती है. तो मैं आपका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं कि आपने इस बात को सोचा. और चूंकि पुणा एक हमारा एक प्रकार से मैन्युफैक्चरिंग का टेक्नोलॉजी का हब है और अभी नई मुंबई न्यू मुंबई जो है ये हमारा डेटा सेंटर कैपिटल बना हुआ है. मैं अपेक्षा करता हूं कि इसी प्रकार से नीति के साथ साथ हम लोग कोऑर्डिनेट करते हुए महाराष्ट्र को इस क्षेत्र में नंबर वन बनाते हुए भारत को एडवांस मैन्युफैक्चरिंग का ग्लोबल हब हम लोग तैयार करने की कोशिश करेंगे.
वर्ष 2035 पर्यंत सकल देशांतर्गत उत्पन्नातलं या क्षेत्राचं योगदान 25% नेणं 10 कोटीपेक्षा जास्त रोजगार निर्माण करणं आणि जगातल्या 3 सर्वोच्च औद्योगिक उत्पादक देशांमध्ये भारताला स्थान मिळवून देणं हे या आराखड्याचं उद्दिष्ट आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी BVR सुब्रमण्यम उपस्थित होते. महाराष्ट्र सरकारनं निश्चित केलेलं 2047 व्हिजन हे फक्त देशाच्या विकासाला हातभार लावणारं नाही तर ते महाराष्ट्रातल्या नागरिकांना केंद्रित करणारं आणि भविष्यातील विकासाचा वेध घेणारं धोरण आहे. राज्यानं विकसित भारताच्या प्रवासात आपली भक्कम भूमिका निश्चित केली आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात केलं. पुण्यातील वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेत नीती आयोगाच्या वतीनं नीती फ्रंटियर टेक हब मॅन्युफॅक्चरिंगचं पुनरुज्जीवन या उपक्रमाचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. भारतात कृषी मूल्य साखळी विकास तसंच ग्रामीण समृद्धी आणि प्राथमिक कृषी पतसहकारी संस्था मजबूत करणे या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुणे ग्रँड टूर ही केवळ स्पर्धा नाही तर पुण्याला नवी ओळख देणारी आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारी स्पर्धा आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या बोधचिन्ह आणि जर्सीचं अनावरण मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत झालं. या स्पर्धेतून अंदाजे 850 कोटी रुपयांचा महसूल राज्य शासनाला मिळणार असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं. स्पर्धेत 18 देशांचे 34 संघ सहभागी होणार आहेत. राज्य परिवहन महामंडळाला यंदाच्या दिवाळीत 301 कोटी रुपयांचं विक्रमी उत्पन्न मिळालं आहे. गेल्या वर्षीच्या दिवाळी हंगामातल्या उत्पन्नापेक्षा ते 37 कोटी रुपयांनी जास्त आहे. दिवाळीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 27 ऑक्टोबरला 39.75 कोटी रुपये उत्पन्न मिळालं असून यंदाचं आतापर्यंतचं हे सर्वाधिक उत्पन्न आहे. सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाला मिळालं असून त्याखालोखाल जळगाव आणि नाशिक विभागाचा क्रमांक आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार पहिल्या दिवसापासून सकारात्मक आहे, बच्चू कडूंनी चर्चेसाठी मुंबईत यावं अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मांडली. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, शेतमालाला हमी भाव, दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन यासह 20 प्रमुख मागण्यांसाठी नागपुरात प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली महाएल्गार आंदोलन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पुण्यात बोलत होते. बच्चू कडू आणि समर्थकांनी वर्धा नागपूर महामार्गावरील कापूस संशोधन केंद्राच्या मैदानात ठिय्या आंदोलन केलं. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं याची दखल घेत आंदोलकांना आंदोलनस्थळ रिकामं करण्याचे निर्देश दिले. नागरिकांच्या शंका आणि तक्रारींचं निराकरण करण्यासाठी निवडणूक आयोगानं राष्ट्रीय मतदार हेल्पलाईन आणि सर्व 36 राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय हेल्पलाईन सक्रिय केल्या आहेत. राष्ट्रीय संपर्क केंद्र सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी केंद्रीय हेल्पलाईन म्हणून काम करेल. ते दररोज सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत 1800 11 1950 या टोल फ्री क्रमांकाद्वारे कार्यरत राहणार असल्याचं आयोगानं कळवलं आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर करण्याबाबत कोणतीही तरतूद नाही, त्यामुळे आगामी निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरलं जाणार नाही असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. काही अपवाद वगळता स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार घेतल्या जातात. त्यासाठी व्हीव्हीपॅट जोडणीची सुविधा असलेली मतदान यंत्र विकसित करण्याबाबत देशातील सर्व राज्य निवडणूक आयोगांची टेक्निकल इव्हॅल्युएशन कमिटी अभ्यास करत आहे. तिचा अहवाल अद्याप न आल्यानं व्हीव्हीपॅटचा वापर शक्य नाही असं आयोगानं म्हटलं आहे. कॅनबेरामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या मालिकेतला पहिला 20 षटकांचा सामना काल पावसामुळे रद्द करण्यात आला. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर पावसानं 2 सामन्यात व्यत्यय आणला. भारतानं 9.4 षटकात 1 गड्याच्या मोबदल्यात 97 धावा केल्या होत्या. खेळ थांबला तेव्हा गिल आणि सूर्यकुमार यादव यांनी 62 धावांची भागीदारी केली होती. पुढील सामना उद्या मेलबर्न इथं खेळला जाईल. दरम्यान महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातला सामना मुंबईत डीवाय पाटील मैदानावर खेळला जाणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचं सावट राहण्याची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी अतिरिक्त राखीव दिवस निश्चित करण्यात आला आहे. निकालासाठी दोन्ही संघांना किमान 20 षटकं फलंदाजी करण्याची संधी असणं आवश्यक आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काल दुपारनंतर पावसानं जोर धरला असून रत्नागिरी राजापूरसह जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. सोलापूर शहरासह महाराष्ट्र आणि इतर राज्यांना मोंथा चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली होती. त्यानुसार दक्षिण सोलापूर तालुक्याच्या अनेक भागातही जोरदार पाऊस झाला. पुण्यातही आज पहाटेपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. हवामान. उद्या सकाळपर्यंतच्या अंदाजानुसार कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातली बंदरं विकसनशील जगात सर्वात कार्यक्षम असल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार. केंद्राच्या धर्तीवर राज्यातही राज्य उत्पादन अभियान सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. राज्य परिवहन महामंडळाला यंदाच्या दिवाळीत 301 कोटी रुपये विक्रमी उत्पन्न. आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा 20 षटकांचा पहिला सामना पावसामुळे रद्द. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.